जो हम यहाँ पे कर रहे हैं वो हम लोग उस पर रूफ टॉप्स पे काम कर रहे हैं और रूफ टॉप पे वाटर प्रूफिंग करके दे रहे हैं, तो जिसकी वजह से उन लोगों को कलर्स के साथ हम ये पूरे एरिया को बारिश के लिए प्रिपेयर कर रहे हैं।
जे इकडचे खारचे लोक आहेत त्यांना ग्लोबल एक्सपोजर नाही आहे एवढा, सो आम्ही ट्राय करतो आहे की जे ग्लोबली प्लेसेस आहेत जसं का ॲम्स्टरडॅम झालं, त्या प्लेसला आम्ही इकडे त्यासारखाच एक रूपरेखा इकडे साकारतो आहे आम्ही। सो वी आर ट्राईंग टू मेक दिस प्लेस ॲज अ खारस्टरडॅम।